औषधी वनस्पती या नोंदीकडे वळूया. अर्थात औषधी वनस्पती म्हणजे मेडिसिनल प्लांट्स. रोगनिवारण, वेदनाशमन इत्यादी वैद्यकीय उद्देशांकरता वापरण्यात येणाऱ्या वनस्पती. प्राचीन काळापासून मानव वनस्पतींचा वापर आरोग्य संरक्षण आणि संवर्धनासाठी करीत आलेला आहे. वनस्पतींचे औषधी गुणधर्म आणि उपयोग. वैदिक काळात इसवीसनपूर्व 2500 ते 650 या काळात ऋषी मुनींनी आणि अभ्यासकांनी विविध ग्रंथातून लिहून ठेवले आहेत. आयुर्वेद औषधी पद्धतीचा उदय आणि विकास भारतात झाला. चरकसंहितेमध्ये अष्टांग आयुर्वेद आणि विविध औषधी वनस्पतींचे उपयोग यांची माहिती आढळते. वनस्पती द्रव्यांचे गुणधर्म आणि उपयोग यांचे वर्णन असलेल्या निघंटू या ग्रंथामध्ये औषधी द्रव्यांचे गुणधर्म विस्ताराने मांडले आहेत. आयुर्वेद, युनानी, सिद्ध यासारख्या पारंपरिक औषधी पद्धतींमध्ये 90% विकारांवर आणि रोगांवर औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. सांधेदुखी, वात आणि कावीळ यासारख्या रोगांवर तयार करण्यात आलेली प्रभावी औषधे केवळ वनस्पतीजन्य आहेत. आजही आपल्या देशात 70% लोक आरोग्य संवर्धनासाठी वनस्पतीजन्य औषधांचा वापर करतात. भारतातील औषध निर्मितीमधील 25,000 सूत्रे वनस्पतीजन्य आहेत. औषधी वनस्पतींचा वापर करणारे सुमारे 400,000 परवानाधारक वैद्य भारतामध्ये आहेत, तर जगात सुमारे 1,500,000 वैद्य औषधी वनस्पतींचा वापर करतात. वनस्पतीजन्य औषधी निर्माण करणाऱ्या प्रयोगशाळा आणि कारखान्यांची आज भारतातील संख्या सुमारे 8,000 आहे. वनस्पती आपले अन्न हरितद्रव्याच्या मदतीने तयार करतात. या अन्नाच्या चयापचय प्रक्रियेमुळे अनेक प्राथमिक आणि द्वितीयक रासायनिक पदार्थ तयार होतात. यांना रसस्त्राव असे म्हणतात. या रसस्त्रावामध्ये औषधी गुणधर्म असतात. हे रसस्त्राव वनस्पतींच्या मूळ, खोड, कंद, पान, साल, फूल, फळ आणि बिया या विविध भागामध्ये साठवले जातात. आयुर्वेदात वनस्पतींच्या या भागांचा वापर औषध निर्मितीत करतात. आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींमधील 33% वनस्पती वृक्षवर्गीय, 20% झुडूपवर्गीय आणि 32% रोपवर्गीय, तर 12% वेलवर्गीय आहेत. एकूण औषधी वनस्पतींपैकी 26% वनस्पतींची मुळे, 16.3% वनस्पतींचे पूर्णांग, 13.5% वनस्पतींची साल, 4.4% वनस्पतींचे कंद, 2.8% वनस्पतींचे लाकूड, 10.3% वनस्पतींची फळे, 6.6% वनस्पतींच्या बिया, 5.8% वनस्पतींची पाने, 5.5% वनस्पतींची खोडे, तर 5.2% वनस्पतींची फुले औषध निर्मितीसाठी वापरतात. ही औषधे काढे, अर्क, लेप, अलग केलेली क्रियाशील रासायनिक द्रव्ये इत्यादी स्वरूपात असतात. वैद्यकशास्त्रात मटेरिया मेडिका हा एक स्वतंत्र विषय असून यामध्ये वनस्पती औषधांसंबंधी विविध अंगांनी माहिती दिलेली आहे. वनस्पतींचे औषधी महत्व हे त्या वनस्पतीमध्ये असलेल्या औषधी कार्यकारी घटकांवर अवलंबून असते. या घटकांचे अल्कलॉइड, स्टेरॉइड आणि ग्लायकोसाइड या गणात वर्गीकरण केले जाते. अलीकडील काळात हे घटक विशिष्ट प्रक्रियेद्वारे वेगळे करून ते वेगवेगळ्या औषधांमध्ये वापरले जातात. तसेच ते परदेशातही पाठविले जातात. यापैकी स्टेरॉइडांना जगभर खूप मागणी आहे. सॅपोजेनिन आणि डायोसेजेनिन ही विशिष्ट स्टेरॉइडांची आधारद्रव्ये आहेत. याम वराहकंद या वनस्पतीच्या कंदापासून ती मिळवतात. सर्पगंधा या वनौषधीच्या मुळांपासून अनेक अल्कलॉइडे मिळवतात. यापैकी अजमलिन, सर्पेंटाईन व रेसरपिन महत्वाची आहेत. रानरिंगणी किंवा डोरलीच्या बियांमध्ये सोलॅसोडिन नावाचे अल्कलॉइड असते. ते संतती प्रतिबंधक औषधात वापरतात. डिजिटॅलिस वनस्पतींच्या वाळलेल्या पानात डिजॉक्सिन नावाचे ग्लायकोसाइड असते. हृदयविकारांवर हे गुणकारी आहे. अतिविष, बचनाग, सफेद मुसळी, गुग्गुळ, सालम पंजा, वावडिंग, नागकेशर, जटामावसी, कुटकी, सर्पगंधा, मंजिष्ठ, चंदन, चोपचिनी आणि चिरायत या औषधी वनस्पतींना आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भरपूर मागणी आहे. तसंच कोरफड, बेलाडोना, दारूहळद, सोनामुखी, सदाफुली, ब्राह्मी, कळलावी, ज्येष्ठमध, खाज कुईली, इसबगोल, सिंकोना, अश्वगंधा, अक्कलकारा, वेखंड, माका, शतावरी, पिंपळी, कालमेद्य, भुई आवळी, आवळा, अशोक, बेल, कोकम, गुळवेल आणि गुडमार या औषधी वनस्पतींनाही बरीच मागणी आहे. वने ही औषधे वनस्पतींची नैसर्गिक भांडारे आहेत. औषधी वनस्पती पुरवणारा एक महत्वाचा देश म्हणून भारत ओळखला जातो. भारतात सुमारे 70% औषधी वनस्पती द्वीपकल्पीय वनात तर 30% वनस्पती हिमालयीन भूप्रदेशातील वनात आढळते. सुमारे 96% औषधी वनस्पती भारत देशात गोळा केल्या जातात. सतत होणारी बेसुमार औषधी वनस्पतींची तोड आणि उचल तसंच वृक्षतोडीचा प्रचंड वेग यामुळे भारतातील 120 औषधी वनस्पती संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. यापैकी 29 बहुपयोगी दुर्मिळ वनौषधींची तोड करण्यास भारत सरकारने कायद्याने बंदी घातली आहे. यामध्ये रक्तचंदन, सर्पगंधा, बचनाग, अतिविष, कुटकी, जटामावसी, चिरायत इत्यादी औषधी वनस्पतींचा समावेश आहे. भारतात सुमारे 800 वनौषधींचा वापर आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात केला जातो. पण यापैकी केवळ 70 औषधी वनस्पतींची व्यापारी तत्वावर शेतामध्ये लागवड केली जाते. औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी त्यांची शास्त्रीय पद्धतीने मोठ्या प्रमाणावर लागवड करणे आवश्यक आहे. ही नोंद बाचुळकर, चोळेकर, मधुकर यांनी लिहिली आहे.